दुसरे करिंथकरास पत्र अध्याय 9। या संतांच्या सेवेसाठी मी तुम्हाला काही लिहावे याची गरज भासत नाही, कारण मदत करण्याबद्दलची तुमची उत्सुकता मला माहीत आहे। आणि मी मासेदोनियातील लोकांना याविषयी अभिमानाने सांगत होतो की गेल्या वर्षापासून अखयातील तुम्ही लोक देण्यासाठी तयार आहात, आणि तुमच्या जोशामुळे पुष्कळ जण कृती करण्यास आवेशाने पुढे आले आहेत। आमचा तुमच्याविषयी या बाबतीत अभिमान पोकळ ठरू नये, पण जसे आम्ही तुम्हाला सांगितले तसे तुम्ही तयार असावे। कारण कोणी मासेदोनियाचा मनुष्य माझ्याबरोबर आला आणि जर त्याने तुम्हाला तयार नसलेले पाहिले तर तुम्ही लज्जित व्हाल असे आम्हाला म्हणायचे नाही, तर आम्ही लज्जित होऊ। म्हणून मला हे आवश्यक आहे की बंधूंनी आम्हाला आगाऊ भेट देण्यासाठी त्यांना विनंती करावी, आणि उदार देणगी जी तुम्ही देण्याचे अभिवचन दिले आहे तिच्याविषयीची व्यवस्था संपवावी। मग ती उदार हस्ते दिलेली देणगी ठरेल व कुरकुर करीत दिलेले दान ठरणार नाही। हे लक्षात ठेवा, जो हात राखून फिरतो तो त्याच मापाने कापणी करील, आणि जो उदार हाताने फिरील तो त्याच मापाने कापणी करील। प्रत्येक माणसाने अंतकरणात ठरविल्याप्रमाणे द्यावे, खेदाने किंवा बळजबरीने देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण आनंदाने देणाऱ्यावर देव प्रेम करतो, आणि देव तुम्हाला कृपेने विपुल देण्यास समर्थ आहे। यासाठी की सर्व गोष्टी सर्व वेळी तुम्हाला विपुलता मिळेल आणि चांगल्या कामासाठी अधिक तत्पर व्हाल असे लिहिले आहे।
तो गरिबांना उदार हस्ते देतो, त्याची दया अनंत काळ पर्यंत राहील।
जो पेरणाऱ्याला बी व खाणाऱ्याला अन्न पुरवितो तो तुम्हाला पेरायला बी पुरविल आणि ते अनेक पट करील, आणि तुमच्या नीतिमत्त्वाची फळे वाढविल। सर्व प्रकारच्या उदारपणाकरता प्रत्येक गोष्टीत धनवान व्हाल, यामुळे तुम्ही देखील उदारपणे द्यावे, ज्यामुळे देवाची स्तुती होईल। कारण या अर्पण कार्याची ही सेवा संतांच्या गरजा पुरविते, इतकेच केवळ नाही तर देवाला अनेक गोष्टी दिल्याने विपुलता येते। कारण या सेवेमुळे तुम्ही स्वतःला योग्य साबित करता आणि ते देवाचे गौरव करतात। तुम्ही ज्यावर विश्वास ठेवता त्या ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला अधीन असल्याने तुमचे स्वीकारणे, आणखी ते तुम्हाकरता प्रार्थना करीत असता तुम्हावर देवाने जी विपुल कृपा केली आहे त्यामुळे तुमची भेट व्हावी अशी उत्कंठा ते धरतात। देवाच्या अनिवार्य देणग्याबद्दल त्याचे आभार मानतो।